ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تا اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایں آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، انہیں کھا پوئے صحت جو پروگرام پیش کیو ویندو، آخر میں خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچو پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
میزبان صوفیا بھٹی اواں جی خدمت میں حاضر آیا۔ منجی طرفا اواں سبنی کے یسوع المسیح میں سلام قبول تھیے۔ مکھے امید آہے تے اواں سب خدا تعالی جے فضل و کرم سا تندرست ہوندا۔ سائمین اج آؤں اواں کے صحت جے پروگرام میں پانجی صفائی ستھرائی جے بارے میں بدھائندس۔ تا پانجی صفائی ستھرائی سا کیئے اساں مختلف بیماریاں سان بچی سگوں تھا؟ سائمین رب سائیں اساں کے خوبصورت زندگی ڈنی آہے، ائیں ہانی اساں کے گرجے تہن زندگی کے سٹھی طریقے سا گزاریوں، ائیں ہن جی سار سنبھال کیوں۔ साइमीन पर असा ये ना करे रहा आयू असा पांजे जिस्म जे हिफाजत नथा कयूं आई हिन लाए असा तरह तरह जे बीमारियन जो शिकार थी पवंदा आयू साइमीन अज असा जरासीम जे बारे में सिखंदासूं ते ही किए असा जे जिस्म में दाखिल थी विंदा आइन साइमीन असा पांजे सफाई जा ख्याल ना रखूं मसलन जे कढे असा जे हथण जा नाखुन वधियल हुंदा आई पोए इन्हन में मिट्टी आई गंद गड़ थी विंदो आहे आई हिन गंद आई किन्नी मिट्टी में जरासीम जमा थी विंदा आहिन हानी उहे जरासीम खादे सा गड़ असा जे पेट में हलिया विंदा आहिन आई हरे हरे इहा जरासीम नंडा नंडा जीत थी विंदा आहिन जेका असा के नजर ना इंदे आहिन उहो असा जे मैदे के खराब कंदा आहिन आई असा मुख्तलिफ बीमारियन जा शिकार थी पवंदा आयूं आई असा बीमार थी खट ते किरी पवंदा आयूं हिन बीमारी में असा पांजो पैसो बाजाया कंदा आयूं आई असा जिस्मानी तौर ते कमजोर थी पवंदा आयूं इन्हें खापोए असा के एहसास थींदो आहे साइमीन इन्हें लाए असा के घुर्जे ते असा पांजे जिस्म जी हिफाजत कयूं आई असा पांजे रुपए पैसे के बा बचायूं इन्हें जे लाए जरूरी आहे ते असा पांजी सफाई जो ख्याल रखूं नंबर एक असा के घुर्जे ते जड़े बा असा वॉशरूम में वींदा आयूं इन्हें खापोए असा पांजे हथन के साबुन सा सुठे नमूने सा साफ कयूं नंबर ब असा पांजे नाखुन जे सफाई जो ख्याल रखियूं आई जिए ही वदन उनन के कटे छड़ियूं आई इनन के साफ रखूं नंबर टे असा जे को बा खादो खाइंदा आयूं इन्हें के बा साफ सुथरा रखियूं नंबर चार असा रोजाना सुठे नमूने सा वेंजू साइमीन इनन गालियन ते अमल करन सा असा सेहतमंद आई तंदुरुस्त रहंदासूं आई असा खुशहाल जिंदगी गुजारंदासूं साइमीन मोके उम्मीद आहे अज जो सेहत जो प्रोग्राम अवां के पसंद आयो हुंदो आई अवां अज खां पांजी सफाई सुथराई जो खास ख्याल रखंदा आई मुख्तलिफ बीमारियन सां बा बची सघंदा आई पांजो रुपयो पैसो बा बचाए सघंदा टाइमिंग हाणे वक्त आहे त असा एक खूबसूरत रूहानी गीत बुधूं
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाइन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
आऊं अवांजो पंहिंजो खादम अवांजी ख़िदमत में ख़ुदा पाक जे अलाही कलामे मुक़दस सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु असां कलामे मुक़दस मां इहा ॻाल्हि सिखण जी कोशिश कंदासूं त सभिनी खां वॾो हुकम कहिड़ो आहे, या ख़ुदा ताला जी शरीयत जा 10 हुकम, ख़ुदा ताला जा उहा 10 हुकम कहिड़ा आहिनि। छा शरीयत यसू मसीह जे अचण खां पोइ ख़तम थी वई आहे? छा अॼु असां ते लाज़िम आहे त असां उन शरीयत ते अमल कयूं? साथियो, जेकॾहिं अव्हां वटि कलाम मुक़दस आहे त तव्हां मूं सां गॾु ख़ुदा पाक जे कलाम मुक़दस मां ॾिसे सघो था। अव्हां मूं सां गॾु खोलियो यसू अल मसीह जे हिकड़े हवारी मत्ती रसूल जी मार्फत लिखियल अंजील मुक़दस, उन जे 22 बाब, उन जी 67 खां 39 आयत में ॾिसो त यसू अल मसीह छा चई रहियो आहे। जंहिं वटि कलाम मुक़दस आहे उहा मूं सां गॾु ख़ुदा पाक जो कलाम मुक़दस खोले। साइमीन, हिते कुझु ईअं लिखियलु आहे, हिन चयसि त तूं ख़ुदावन पंहिंजे ख़ुदा खे पंहिंजे सारे दिलि, पंहिंजी सारी जान, पंहिंजी सारी अक़ल सां प्यारु कर। इहो वॾो ऐं पहिरियों हुकम आहे, ऐं ॿियो इन्हीअ जहिड़ो ई आहे त तूं पंहिंजे पाड़े सिरे खां पान जहिड़ो प्यारु कर। इन्हनि ॿिन्ही हुकमनि ते सारी तौरेत ऐं नबियनि जी किताबनि जो मदार आहे। ख़ुदा पाक जो कलाम मुक़दस पढ़नि ऐं ॿुधनि ते बरकत थिए, आमीन। साथियो, हिते असां पढ़ियो आहे कि यसू अल मसीह फ़रमाए रहियो आहे कि तूं पंहिंजे सारे दिलि, पंहिंजी सारी जान, पंहिंजी सारी अक़ल, पंहिंजी सारी ताक़त सां ख़ुदावंद ख़ुदा सां मुहबत रख। वॾो ऐं पहिरियों हुकम इहो ई आहे, ऐं ॿियो हुकम पंहिंजे पाड़े सरी सां पंहिंजे वांगर मुहबत रख। साथियो, इहो हुकम यसू अल मसीह ओॾी महिल ॾिना जॾहिं हिकड़े फरीसीअ हुन वक़्त जे यहूदीअनि जे मज़हबी लीडर यसू अल मसीह खे फसाइण जी कोशिश कई त हुन पुछियो त आहे उस्ताद, वॾे मां वॾो हुकम कहिड़ो आहे? त यसू अल मसीह पंहिंजी अकलमंदी सां, बड़ी दिलेरी सां, बड़ी हिकमत सां उन खे जवाब ॾिनई। साथियो, यसू अल मसीह पहिरियों वॾो हुकम जेको ॿुधायो उहो ख़ुदा पाक सां हो, ख़ुदा पाक जे लाइ हो कि तूं पंहिंजे दिलि सां, पंहिंजी अक़ल सां, पंहिंजी ताक़त सां ख़ुदा ख़ुदा सां मुहबत रख। साथियो, जेकॾहिं असीं ॾिसूं त कोह सीना जे पहाड़ ते ख़ुदावन ख़ुदा बुज़ुर्ग मूसा खे जेका पत्थर जी पटियूं ॾिनियूं उन्हनि ते जेका ॾह हुकम लिखियल हुआ उन्हनि मां जेका पहिरियों चार हुकम आहिनि उहा छा आहिनि। पहिरियों हुकम आहे कि तूं मुंहिंजे हज़ूर कंहिं गैर माबूद खे न मञजांइ। ॿियो हुकम आहे तूं प्रस्तिश जे लाइ को बुत या मूरत न ठाहिजांइ। टियों हुकम आहे तूं पंहिंजे ख़ुदावंद ख़ुदा जो नालो बेफ़ाइदा न वठजांइ। चोथो हुकम आहे यादि करे तूं सबत जो ॾींहुं पाक मञजांइ। साइमिन, जेकॾहिं असां ॾिसूं त इहा चार हुकम जेका आहिनि अलाही ज़ात खां मोहबत जे लाइ आहिनि। इहा अलाही ज़ात जी उहा मोहबत आहे, उन मोहबत जो पैमानो आहे जेको उहो असां खां करे थो, ऐं उन जे जवाब में उहा चाहे थो त असां बि इन्हनि चारनि नुक़्तनि जे अंदर रहंदे हुए उन खां मोहबत रखूं, उन सां प्यार करियूं, ऐं उन जी रज़ा जे मुताबिक़, उन जी मर्ज़ी जे मुताबिक़ उन जी इज़त कयूं। जेका यसू अल मसीह पहिरियों वॾो हुकम हुन फरीसी खे ॿुधायई मत्ती रसूल जी अंजील उन जे ॿावीह बाप जी सठटी आयत में, उहो बि हिननि चइनि हुकमनि जो निचोड़ आहे, इन्हनि चइनि हुकमनि जी जमा आहे। या चार हुकम जेका आहिनि कोहे सीना ते जेका बुज़ुर्ग मूसा खे ख़दामंद ख़ुदा ॾिना हुआ, ऐं यसू अल मसीह मत्ती रसूल जी अंजील में चई रहियो आहे हुन हिकु हुकम में इहे चार हुकम आहिनि। इन्हनि चइनि हुकमनि में उहो हिकिड़ो हुकम आहे। त साथियो, हिते असांखे इहा ख़बर पई पहिरियों चार हुकम मूसा जी शरीयत में जेका ख़ुदावंद ख़ुदा ॾिना हुआ ऐं यसू अल मसीह जो वॾे मां वॾो पहिरियों हुकम हिकु ई आहिनि। ऐं उन खां पोइ यसू अल मसीह ॿियो हुकम ॾिनो उन जी 49 आयत में, त तूं पंहिंजे पाड़े सरी खां पंहिंजे वांगर मोहबत रखजांइ। साथियो, जेकॾहिं असां पहिरीं इहा ॾिसूं त असांजो पंहिंजो पाड़े सरी केरु आहे, असांजो हमसायो पड़ोसीअ केरु आहे। साथियो, हर हू इंसान, हर हू बशर जेको हिन काइनात ते रहे थो, जंहिंजी असीं मदद करे सघूं था, जंहिंजी असीं हेल्प करे सघूं था, उहो असांजो पाड़ेसरी आहे, उहा असांजो पड़ोसी आहे। ऐं उन खे जेकॾहिं असां पंहिंजे वांगर मोहबत रखंदासूं, उन खे पंहिंजे पान वांगर प्यार कंदासूं, त पोइ उहा हुकम जेका ख़ुदावंद ख़ुदा कोहे सीना जे पहाड़ ते बुज़ुर्ग मूसा खे ॾिना हुआ पूरा थी वेंदा। जेकॾहिं असां पहिरीं असां उहे चार हुकम ॾिसिया हुआ, हाणे असां छह हुकम ॾिसंदासूं। पंजे हुकम में छा आहे? पंजे हुकम में इहो लिखियलु आहे कि तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी माउ जी इज़त कर, तूं खून न कजांइ। छठो हुकम आहे, सतो हुकम आहे, तूं ज़िना न कजांइ। अठो हुकम आहे, तूं चोरी न कजांइ। नओं हुकम आहे कि तूं पंहिंजे पड़ोसी जे ख़िलाफ़ कूड़ी शाहिदी न ॾिजांइ। ॾहों हुकम आहे, तूं पंहिंजे पड़ोसी जे घर जो लालच न कजांइ। साथियो, जेकॾहिं असीं ॾिसूं त इहा जेका छह हुकम आहिनि, इहा छह हुकम ख़ुदा पाक इंसान सां मोहबत जे लाइ ॾिना हुआ। बुज़ुर्ग मूसा जे ज़रिए ते कोई सीना जे पहाड़ ते पत्थर जी पटियुनि ते लिखे ॾिना हुआ। ऐं इन्हनि छहनि हुकमनि जे बदिरां यसू अल मसीह हिकिड़ो हुकम ॾेई रहियो आहे कि तूं पंहिंजे पाड़े सरी खां पंहिंजे पान वांगर मोहबत रखजांइ। जेकॾहिं असां कंहिं ॿिए इंसान सां पंहिंजे पाण वांगर मोहबत रखंदासूं, त छा असां उन जी इज़त न कंदासूं? छा असां उन जो खून कंदासूं? छा असां उन खां ज़िना कंदासूं? छा कुड़ी शाहिदी ॾींदासूं? छा असीं उन जी कंहिं शइ जो लालच कंदासूं? साथियो, ईअं कोन थी सघंदो। जेकॾहिं वाकई असां उन खां प्यार कंदासूं, त पोइ उन जी कंहिं शइ जो, उन जे ऐब जोई जो, उन जे चोरीअ जो, उन जे ख़िलाफ़ कुड़ी गवाहीअ जो, उन जे क़तल जो असां सोचे बि न सघंदासीं। छो जो उन खां असां पंहिंजे पान वांगुरु मुहबत रखूं था, की पंहिंजे पान खे असां कीअं तकलीफ़ रसाए सघूं था, तकलीफ़ में विझे सघूं था। इन लाइ यसू अल मसीह वॾी अकलमंदीअ सां हुन फरीसीअ खे जवाबु ॾिनई, कि पहिरियों हुकम आहे कि तूं पंहिंजे ख़ुदा सां पंहिंजे सारे दिलि सां अक़ल सां जान सां ताक़त सां मुहबत रख ऐं ॿियो हुकम इहो आहे कि तूं पंहिंजे पाड़े शरीर खां पंहिंजे पान वांगुरु मुहबत रख। साथियो, जेकॾहिं असां यसूअल मसीह जे हिन ॿिनि हुकमनि ते अमल कंदासूं त उहा ॾह हुकम जेका ख़ुदा पाक बुज़ुर्ग मूसा खे ॾिना हुआ उहा पूरा थी वेंदा। हाणे हिकिड़ी ॿई शइ ॾिसूं था जंहिं वटि बाइबल मुक़दस आहे, उहो मूसां गॾु मत्ती रसूल जी अंजील उन जे पंजे बाब जी 17-18 आयत ॾिसे त साइमीन हिते कुझु ईअं लिखियलु आहे, ईअं न भानियो त आऊं तौरेत या नबीअ जी लिखत खे मनसूख करण लाइ आयो आहियां। आऊं मनसूख करण लाइ न पर पूरो करण आयो आहियां। छा लाइ जो आऊं अव्हां खे सच थो छवां, छा लाइ जो आऊं अव्हां खे सच थो चवां त जीअं आसमान ऐं ज़मीन टरी न वञनि तेस ताईं तौरेत जी सभिनी ॻाल्हियूं पूरी थियण खां सवाइ उन मां कंहिं बि तरह हिकिड़ी ज़बर या ज़ेर या नुक़्तो बि टरी न वेंदो। ख़ुदा पाक जो कलाम मुक़दस असां हिते पढ़ियो ऐं असांखे ख़बर पई कि ख़िदामंद यसू अल मसीह फ़रमाए रहियो आहे त इहा ॻाल्हि ग़लति आहे कि आऊं तौरेत या नबीअनि जी सहीफ़नि खे मनसूख करण आयो आहियां। ऐं कंहिंखे मनसूख करण न पर पूरो करण आयो आहियां। छो जो कलाम मुक़दस में जेकी ॻाल्हि अची वई आहे उहा जेसि ताईं आसमान ऐं ज़मीन ख़तमु न थींदा, नओं आसमान ऐं नओं ज़मीन न ठहंदी, उन में हिकिड़ो नुक़्तो या हिकिड़ो शोशो बटरे न सघंदो। ऐं त शरीयत खे नबियनि जे सहीफ़नि खे तौरेत खे पूरो करण आयो आहियां। तसाइमीन हिते आन असांखे ख़बर पइजी वई कि असांजे ख़िदामंद यसू अल मसीह वाज़ा तौर ते चई छॾियो आहे कि तौरेत ऐं नबियनि जे सहीफ़नि जी ॻाल्हियूं ख़तमु न थींदियूं। ऐं शरीयत खे ख़तमु करण न आयो आहियां। ऐं ॿई नंबर ते ख़िदामंद यसू अल मसीह जेका ॿ हुकम ॾिना उन्हनि खे असां ॾिसे छॾियाऊं त उहा उन्हनि ॾह हुकमनि मां आहिनि जेका असांजे ख़ुदा ताला बुज़ुर्ग मूसा खे कोए सीना जी पहाड़ी ते ॾिना आहिनि। ऐं चयाईं त इहे पथर जी पटियूं तूं अहदे संदूक में रखजां जीअं ते मुंहिंजे ऐं तव्हां जे दरमियान में निशान रहे। त साइमीन उहा शरीयत, उहा ॾह हुकम, उहा आइन अॼु बि मौजूदु आहे ऐं असांजे यसू अल मसीह उन खे ख़तमु न कयो आहे। त पोइ अचो असीं पंहिंजी ज़िंदगीअ ते गौर कयूं ऐं ख़ुदा ताला खां मिनत कयूं त असांजो रबुल आलमीन असांखे कुवत ताक़त ॾिए त असां उन जे आइन ते अमल करे सघूं था ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे बचाए सघूं। आमीन। कुदुस कुदुस रबुल आलमीन, ऐं तव्हां खां मिनत थो कयां, अर्ज़ु थो कयां कि जेका मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि उन्हनि जी फैमिलियुनि में का मुश्किल हुजे, का परेशानी हुजे, उहा तुंहिंजे बाबरकत नाले सां ख़तमु थी वञे। छो जो इहा ताक़त, इहा कुदरत तूं वटि आहे कि तूं हर हिकु खे शफ़ा ॾे सघे थो। ऐं आऊं मिनत थो कयां कि जंहिं जंहिं बि अॼु जो कलाम ॿुधो आहे उन्हनि जी ज़िंदगियूं तुंहिंजी बरकतनि सां मालामाल थी वञनि। ऐं मिनत थो कयां त हर कंहिं माण्हूअ जे दिलि ऐं अकल खे, सोचनि खे, ख़्यालनि खे बदिले छॾ जीअं त उहा पंहिंजी ज़िंदगियूं तुंहिंजी ताबेदारीअ में, तुंहिंजी हज़ूरीअ में गुज़ारे सघनि ऐं तुंहिंजे नाले जे लाइ पंहिंजी जान खे क़ुर्बान करण ताईं वफ़ादार हुजनि, जीअं त उहा हमेशह जी ज़िंदगीअ जा वारस थी सघनि ऐं हक़ीक़ी ज़िंदगीअ जा ताज हासिल करे सघनि। इहा सभु कुझु ऐं पंहिंजे निजात ॾींदड़ ख़िदामंद यसू अल मसीह जे नाले सां घुरां थो। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेज़ी ऐं बी ज़बान में पेश हूंदो आहे। सेहत, متوازن کھادو، تعلیم، خاندانی زندگی بائبل مقدس کے سمجھن جلائے ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو ضرور بدھو۔ یہ ریڈیو تاں جی فکر کندو ہے۔ ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو جی طرفا سا پروگرام امید جو سڈ پیش کیو پیو ویو۔ امید کندا آہیوں کہ تہاں کے آج جو پروگرام سٹھو لگیو ہوندو۔ ساتھیو، اساں چاہندا آہیوں کہ پروگرام کے بہتر ٹھائن جلائے اساں کے خط ضرور لکھو، آئیں پروگرام جے بارے بین کے بدھائیو۔ خط لکھن جلائے اساں جو پتو آہے،
انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ پتو ایک چکر وری نوٹ کری وٹھو، انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ سائمین، تواں اساں جے پروگرام انٹرنیٹ تب بدھی سگو تھا۔ اساں جے ویب سائٹ آہے www.awr.org۔
سامن، کل انہی وقت انہی فریکوینسی تے وری تہاں سا ملندا۔
ہانے پینجی میزبان عابد شمیم کے اجازت دیندا۔ اللہ نگہبان۔